chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट मंगळवार 7 जानेवारी 2020. डोमेस्टिक मार्केट मकर संक्रांती मार्गावर असल्याने देशभरात चांगली मागणी दिसून आली. नवीन साखर हंगाम उत्पादनातील घट दिसून आला. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,150 रुपये ते 3,170 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,260 रुपये ते 3,300 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर N30चा व्यापार 3,350 रुपये ते 3,360 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,295 रुपये ते 3,450 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3,240 रुपये ते 3,250 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,340 रुपये ते 3,360 रुपये राहिला. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,550 रुपये ते 3,570 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,620 रुपये ते 3,650 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,350 रुपये ते 3,375 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,350 रुपये ते 3,400 रुपये होता. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट बाजारात चांगली मागणी दिसून आली. जयगड बंदरासाठी माल वाहतुकीमुळे कोल्हापूर विभागातून कच्च्या साखरेची मागणी 21,300 रुपये ते 21,400 रुपये आहे. एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 22,000 रुपये ते 22,100 रुपये आहे. एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 100 कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 22,300 रुपये ते 22,400 रुपये आहे. एक्स फॅक्टरीनुसार कोल्हापूर आणि कर्नाटक विभागातून कच्च्या साखरेची मागणी 21,900 रुपये ते 22,050 रुपये आहे. भारतीय पांढऱ्या साखरेचे एफ ओ बी इंडिकेशन 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $344 ते $346 पर्यंत आहेत आणि 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी एफ ओ बी इंडिकेशन $350 ते $352 पर्यंत आहेत. भारतीय कच्च्या साखरेचे एफ ओ बी इंडिकेशन $338 ते $340 आहेत. लंडन व्हाईट शुगर फ्रंटमंथ कॉन्ट्रॅक्ट $363.40 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंटमंथ कॉन्ट्रॅक्ट $13.73 होते. करन्सी आणि कमोडिटी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.81 झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.06 झाला. क्रूड फ्युचर्स 4,529 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $63.02 होते. इक्विटी BSE सेन्सेक्स 192.84 अंकांनी वर येऊन 40,869.47 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 59.90 अंकांनी वर येऊन 12,052.95 अंकावर बंद झाला.